नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. गृहनिर्माण क्षेत्रात 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा आज राज्य मंत्रिमंडळात समावेश. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ एम आर श्रीनिवासन यांचं निधन. आणि गडचिरोली इथं 5 नक्षलवादी महिला पोलिसांच्या ताब्यात. आता सविस्तर बातम्या. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. माझं घर माझा अधिकार हे या धोरणाचं ब्रीदवाक्य आहे. या धोरणातून झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम राबवला जाणार आहे. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा या धोरणात प्राधान्यानं विचार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या धोरणातून गृहनिर्माण क्षेत्रात 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. या धोरणाअंतर्गत सर्व प्रकारच्या योजना महाआवासच्या पोर्टलवर आणण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे, तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे. या सगळ्या गृहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्वाचा इश्यू आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणता येईल, निसर्गाशी साधर्म्य साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड या कंपनीला मुंबईतल्या देवनार इथला भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उद्योग विभागातला धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे 1,655 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 93,317 रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर भारत लवकरच सर्वात वेगानं वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टीम बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज मुंबईत बोलत होते. नवोन्मेष, सहयोग आणि परिवर्तन ही या परिषदेची संकल्पना आहे. स्टार्टअप क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं हाती घेतलेल्या इनोव्हेशन सिटी आणि एज्युसिटी अशा योजनांचा उल्लेख करत देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअपची राजधानी म्हणून उदयाला आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा आज राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तर छगन भुजबळ यांच्या अनुभवाचा लाभ राज्याला आणि त्यांना मिळणाऱ्या विभागाला होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. नारळीकर यांचं खगोल भौतिकी शास्त्रातलं कार्य जगभरात नावाजलं गेलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
जयंत नारळीकर यांनी ब्रिटनमधल्या केम्ब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँगलर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर 1972 मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभाग प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली. 1988 साली त्यांची पुण्यातल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. नारळीकर यांना खगोलशास्त्रातल्या कार्यासाठी टायसन मेडल तसंच स्मिथ पुरस्कार असे जागतिक पातळीवरचे सन्मान मिळाले आहेत. डॉक्टर नारळीकर यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासमवेत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. नारळीकर यांनी 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. विज्ञान प्रसारासाठी डॉक्टर नारळीकर यांनी अनेक माध्यमांचा वापर केला, त्यात त्यांच्या विज्ञानविषयक लिखाणाचा मोठा भाग आहे. चार नगरातले माझे विश्व या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा तर यक्षाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून याशिवाय देश विदेशातल्या अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात खगोल भौतिकीतलं नारळीकर यांचं महत्वाचं सैद्धांतिक काम येत्या पिढ्यांसाठी मूल्यवान असल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली. नारळीकर यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात व्हावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे एक आधारस्तंभ आणि भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूत निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. डॉ श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मितीत डॉ होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. श्रीनिवासन यांच्या अणुऊर्जा क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ सातारा शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक तसंच नागरिक यात सहभागी झाले होते. बुलडाणा शहरात आज सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात तर खामगाव शहरात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेसतर्फे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात सकाळी 9:30 शहागंज इथल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली. ऑपरेशन सिंदूर हे नव्या भारताचं प्रतीक असल्याचं मत छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसंच राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी कॅडेट क्रिशिता आगळे हिनं व्यक्त केलं आहे. आकाशवाणीशी बोलताना तिनं या कारवाईबद्दल सैन्य दलाचं अभिनंदन केलं. ती म्हणाली,
आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे सैनिक खरंच खरे हिरो आहेत. या मोहिमेचा उद्देश केवळ दहशतवादाचा नायनाट करणे नव्हता, तर सीमावर्ती भागातील सामान्य जनतेला सुरक्षितता व स्थिरतेची जाणीव करून देणे देखील होता. या ऑपरेशन मधून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. देशासाठी समर्पण, निस्वार्थ सेवा आणि दृढ निश्चय. आपण सर्वांनी या शूर जवानांचे मनापासून आभार मानले पाहिजे.
अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या 5 नक्षलवादी महिलांना गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी ताब्यात घेतलं. यातल्या 3 अटक करण्यात आली असून 2 नक्षली अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या 5 नक्षलींवर 39,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. हवामान खात्यानं पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागानं मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारीबाबतच्या विभागस्तरीय आढावा बैठकीत ते आज बोलत होते. आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनंही नियोजन करण्याच्या सूचना गावडे यांनी दिल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. गृहनिर्माण क्षेत्रात 70,000 कोटी यांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांचा आज राज्य मंत्रिमंडळात समावेश. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ एम आर श्रीनिवासन यांचं निधन आणि गडचिरोली इथं 5 नक्षलवादी महिला पोलिसांच्या ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10